बजनिया तू हम आगे सोचे
लागे कलर फीका से हो चोली।